नमस्कार, श्री भाऊ तोरसेकर यांच्यासोबतची राम मंदिर या विषयावरची मुलाखत आम्ही दिनांक 16 नोव्हेंबर 2019 रोजी शूट केली होती. मात्र नोव्हेंबर महिन्यात ज्या वेगाने सतत महाराष्ट्रात राजकीय घडामोडी घडत राहिल्या त्यामुळं आम्ही ही मुलाखत त्यावेळी प्रकाशित केली नाही. राम मंदिर हा विषय 2019 सालातला भारतातला हा एक प्रमुख विषय होता, एक प्रमुख घडामोड होती असं आम्ही मानतो. त्यामुळं भारत 2019 या आमच्या विशेष सिरीजमध्ये श्री भाऊ तोरसेकर यांच्यासोबतची त्यावेळी शूट केलेली मुलाखत प्रकाशित करत आहोत. आपल्या मुलाखतीचा विषय हा रामजन्मभूमी आणि त्या संदर्भातल्या गोष्टी हा असणार आहे. आज आपण भाऊंशी त्या विषयावर बोलणार आहोत. भाऊ, मला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा विचारायचा आहे की आज हा जो निकाल गेल्या आठवड्यात आला, या निकालाचा नक्की अर्थ काय, याच्यातून सामान्य माणसांना नक्की काय समजून घ्यायचं?
मला असं वाटतं की निकाल आपण राम जन्मभूमी बाबरी याच्यापुरता बघायचं कारण नाही. मला असं वाटतं की राजकीय किंवा सामाजिक किंवा प्रशासकीय व्यवस्था बदलते, त्या व्यवस्थेचा हे एक अंग आहे. आता राम जन्मभूमीचा निकाल एक आठवड्यापूर्वी आला आणि जवळजवळ एक आठवड्यानंतर, म्हणजे परवा 5 दिवसानंतर आपण म्हणू की राफेलचा निर्णय आला. हे सगळे पाठोपाठ येणारे निर्णय बघितले तर एक जी प्रस्थापित व्यवस्था होती आजपर्यंत ती बदलते, किंवा ती जुनी व्यवस्था होती ती कोसळून पडते. व्यवस्थेचा अर्थ असा असतो की शासन व्यवस्था असते, राजकीय व्यवस्था असते, आणि या सगळ्यांमध्ये छोट्या छोट्या इतर घटक असतात. त्याच्यात न्यायव्यवस्था पण आली, त्या चाकोरीतूनच न्यायव्यवस्थेला चालावं लागतं. त्यामुळे आजपर्यंतचे कोर्टाचे येणारे निकाल, म्हणजे एक तुम्हाला आठवत असेल की वारंवार मोदींच्या विरोधात 3 SIT नेमल्या गेल्या सुप्रीम कोर्टाकडून, आणि 2 वेळा काही आलं नाही तरीही 3री SIT सुप्रीम कोर्टाने नेमली. म्हणजे तुम्हीच 2 खास SIT नेमता आणि त्या SIT देखील काहीही मिळालं नसताना कोणाला तरी समाधान करायला कोणतरी PIL घेऊन येतो आणि परत एकदा तेच गुराळ सुरू होतं. हे जे राजरोस चाललं होतं ते बंद पडणार आहे. त्यामुळे तुम्ही बघाल का, आज पैसे भरून अनेक अशील सुप्रीम कोर्टात जातात आपले, ते सगळे खटले मागे पडलेत. आणि कोणतरी हे लोक येतात की ह्याच्यात घटनात्मकता आहे, त्याच्यात घटनात्मकता आहे, मानवाधिकार आहे वाटेल ते, आणि त्या खटल्यांना इतकी प्रायोरिटी मिळालेली आहे की समाजातल्या लहान मोठ्या लोकांचे जीवन मरणाचे प्रश्न कोर्टाच्या खटल्यात अडकून पडलेत, त्याचा विचार करायला कोर्टाला वेळ मिळाला नाही. रंजन गोगोईचं मी कौतुक एवढ्यासाठी करीन की इतकी वर्ष अनेक कोर्टांनी
सॅम्पल कंप्लीट रेडी टू कंटिन्यू.